हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला। इंसानी इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई जान गवाई तो उसे क्या मिला। उसका जो माने कहना उसका जो माने पापों से मिले गिर आई ना होगी मसीह से जुदाई तो उसे सब मिला इंसान इस दुनिया की इंसान इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला इंसान इस दुनिया की
श्रोते हो आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
श्रोते हो मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे श्रोते हो आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत आणि आजच्या अध्ययनासाठी मननासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय 20 आणि याचे शीर्षक आहे संतांचा वारसा चला तर श्रोते हो आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज आम्हाला परमेश्वर आणि सिस्टर एलन जी व्हाईटच्या लेखनाद्वारे कुठली प्रेरणा मिळती यावरती आपण आपले लक्ष केंद्रित करूयात एलन व्हाईट यांना स्वर्गाची अनेक प्रकारची दृश्ये दाखविण्यात आणि त्या सार्वकालिक सत्यतेची प्रतिनिधी म्हणून हे दाखविण्यात आले मानवी दृष्टीने तिला स्वर्गीय गोष्टी दाखवण्यात आल्या कारण मानवाची आकलन बुद्धी आणि भाषा मर्यादित आहे आपण त्याचे पूर्णपणे वर्णन करू शकत नाही आता आपण आरशात अंधुकपणे पाहू शकतो परंतु नंतर आपण साक्षात पाहू आता मला आरशात कळते ते अपूर्ण आहे पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखेन पहिले करीन त्याचा 13:12 देवापासून देणगी ख्रिस्त आणि केवळ ख्रिस्ताची धार्मिकताच आपल्याला स्वर्गाचे पारपत्र मिळून देईल अभिमानाची हृदय पारण आणि तारण मिळविण्याचे प्रयत्न करते परंतु आपली योग्यता आणि पदवी दोन्ही स्वर्गासाठी ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्येच आहे आपण स्वर्गीय राज्याचे सभासद हो तो जगी कुटुंबाचा सभासद झाला जगातील महालापेक्षा स्वर्गात आपला तारणारा जागा तयार करण्यासाठी गेला आहे तो सर्वोत्तम असेल आणि आपल्यासाठी जगातील वाखाणणीच्या उद्गारापेक्षा देवाचे शब्द आणि ख्रिस्ताचे शब्द त्याच्या विश्वासू दासासाठी अतिउत्तम असे असतील अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या क्राइस्ट ऑब्जेक्ट लेसन 5:374 भावी जगाचा आपण विचार का करावा येशूने स्वर्गाचा देखावा आणि त्याचे गौरव आपल्या नजरेसमोर आणला अशासाठी की सार्वकालिकतेचे आमचे ध्येय पुसून जाऊ नये सार्वकालिक सत्यतेच्या देखाव्यामध्ये आपण सवयीनुसार देवाच्या अस्तित्वाचे विचार मनात राहतील शत्रूच्या आत येण्याला हा अटकाव असेल हे विचार सामर्थ्य देतील हमी देतील आणि आत्म्याला भीतीपासून उंच उंचावले जाईल आपला आत्मा स्वर्गीय वातावरणात श्वास घेईल आणि जगातील रोगट हवेत आपण श्वास घेणार नाही येशू आला तो स्वर्गीय सौंदर्याचा खजिना घेऊनच त्याचे ते आकर्षण हे आणि विचार यामध्ये सारखेच राहील स्वर्गीय चित्र त्याच्या मनात सतत घोळत राहतील कारण ते सार्वकालिक जीवन असणार आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रीती आहे भावी सार्वकालिक जीवनाचे चित्र आपला महान शिक्षक मानवाला देतो तो ते चित्र आकर्षणपणे त्याच्या समोर आणतो जगाला त्याचे सादरीकरण करतो, आपल्या मर्यादेतेने त्याचे वर्णन करतो, जगिक ऐहिक दृष्ट्या तुलनात्मक पद्धतीने मांडणे आवश्यक आहे, म्हणजे मानवाचे हृदय व मन सर्व काही त्याचे आकलन करू शकते. ख्रिस्ती जनांचे ध्येय याहून अधिक उच्च उद्दिष्टे व अधिक सामर्थ्यशाली मार्ग आपल्या उद्धारकाच्या कानी आणता येणार नाही, ते शक्यच नाही. योग्य मार्गात टिकून राहण्यासाठी ठेवलेली अतिमौल्यवान पारितोषिके, स्वर्गाचा उपभोग, देवीदूतांचा सहवास, देवाशी त्याच्या पुत्राशी समागम व त्यांचे प्रेम, सार्वकालिक युगानुयुग आपल्या सर्व गुणांचा व पात्रतेचा अत्युच्च विकास, या गोष्टी आपण आध्यात्मिक जीवनात उत्साहाने पुढे पुढे जायला व आपल्याला उत्तेजन मिळायला पुरेशा नाहीत काय? की आपण आपल्या अंतकरणाची प्रीती पूर्ण सेवा आपल्या उत्पन्न कर्त्याला सादर करावी. आपल्याला येशू मिळाला तर आपणास शांती मिळेल, आपण सार्वकालिक वाचू, आपण आनंदी असू, शेवटी आपण आपल्या स्वगृही जाऊ, तेथे दुष्टता नाही, आपणास आणि आपण आरामात राहू. या जगातील निसर्गामध्ये मला सर्व काही सुंदर असलेले पाहायचे आहे. मला वाटते की या जगामध्ये समाधानी असावे. देवाच्या चांगल्या गोष्टींनी भरलेल्या या जगावर पापाचा शाप नसता तर सर्व काही असेच सौंदर्यवान असते. परंतु आपल्यासाठी नवे आकाश व नवी पृथ्वी असेल. योहानाने हे आपल्या दृष्टांतात पाहिले आणि म्हटले, मी स्वर्गाचा आवाज असे म्हणताना ऐकला की देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील व देव स्वतः त्यांच्याबरोबर वस्ती करील. प्रगटीकरण याचा 21:3 ती आशीर्वादित आशा आणि गौरवी विश्वास, खरे व सत्य ठिकाण. शिष्यांच्या आनंदाचे मूळ काय आहे हे समजायचे असेल तर त्यांचा असा काय मित्र आहे की तो स्वर्गामध्ये त्यांच्या वतीने विनंत्या करीत आहे. येशूचे दृश्य रूपात सर्वांसमक्ष स्वर्गारोहण झाले आणि स्वर्गाचे ज्ञान समाधीमध्ये बदल झाला. स्वर्गाच्या अस्तित्वाविना स्वर्गाचे रहिवाशी मानणारे होते. लोक आध्यात्मिकपणे स्वर्गाचे रहिवाशी होते, तरी येशूच्या अगोदर काही संत सदेह स्वर्गाला गेले होते आणि आता येशूच्या संबंधामुळे स्वर्गाशी संबंध जोडले गेले आहे. त्याच्या पुनरुत्थित शरीराशी व त्याच्या प्रीतीमध्ये जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक जण सामील झाले आहेत. त्यांचा पालट घडून पुढील कार्य व साक्ष त्यांच्याकडे सोपविण्यात आले. संतांचे भवितकालीन पतन पार जगिक स्वरूपाचे भासू नये म्हणून ज्या सत्यामुळे त्या वतनाकडे आपण आपले मालकीचे वस्तीस्थान व दृष्टीने पाहू, तीच सत्य अनेक लोक आध्यात्मक वादाप्रमाणे स्वप्न सृष्टीतील आभास केवळ मनोरे आहेत असे भासवितात. परंतु ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना आश्वासन दिले की तो पित्याच्या स्वगृही त्याच्याकरिता महाल तयार करावयास जात होता. प्रारंभी आदाम हवा यांना ज्या कायद्यामध्ये सुख समाधान लाभले होते अशा कामधंद्यात व सुख समाधान देणाऱ्या गोष्टीत उद्धार पावलेले नवीन पृथ्वीत मग्न राहतील. बागेत आणि शेत जमिनीत एदेन बागेतील जीवन जगण्यात घालविण्यात येईल अवर्णनीय गौरव. मी अधिक प्रमाणात येशूचे गौरव त्याची प्रीती पाहिली. त्याचे मुख दुपारच्या सूर्याच्या तेजापेक्षा जास्त तेजस्वी होते. त्याचा पोशाख पांढऱ्या शुभ्रतेपेक्षा शुभ्र होता. मी त्याचे वर्णन कसे करू, स्वर्गाचे वर्णन करताच येत नाही. देवदूत 10 ताऱ्यांच्या विना घेऊन त्याच्या गौरवाचे गीत गात होते. इतके अद्भुत दृश्य पाहिले की त्याचे वर्णन करता येणार नाही. कनानाच्या भाषेमध्ये बोलू शकले असले तर थोडे बहुत वर्णन करता आले असते. एकूण सर्व भाषा इतक्या दुर्लभ आहेत की स्वर्गाचे वर्णन करू शकत नाही. ते दृश्यच असे होते की मी नवल आणि आश्चर्याने हरून गेले होते. त्याचे ऐश्वर मुक्त सौंदर्यामध्येच मी गुंतून गेले होते. अवर्णनीय असे ते गौरव होते. मी माझे पेन खाली ठेवले आणि उद्गारले, ओ हो काय ही प्रीती, किती अद्भुत प्रेम. उत्तमातील उत्तम भाषा त्यांचे वर्णन करू शकत नाही. स्वर्गाच्या गौरवाचे वर्णन कोणीही करू शकणार नाही. तारणाऱ्याचे प्रेम कोणीच वर्णू शकणार नाही. धार्मिकांना मिळणारे प्रतिफळ वर्णन्यास मानवी शब्द अपुरी आहेत. त्याची प्रचिती केवळ त्यांनाच येईल जे आपल्या डोळ्यांनी पाहतील. देवाच्या सुख लोकाचे वैभव कोणीही मर्यादित पात्रतेच्या मनाला समजू शकत नाही. स्वर्गीय शहराचे आम्हाला ओझरते एक दर्शन झाले तर या जगात राहण्याची इच्छा होणारच नाही. झरे, टेकड्या आणि झाडे. येथे आम्ही जीवनाचे झाड व देवाचे आसन पाहिले. या आसनापासून एक शुभ्र पाण्याची नदी वाहत आहे आणि नदीच्या दुसऱ्या तीरावर जीवनाचे झाड आहे. नदीच्या दोन्ही तीरावरही झाडे आहेत आणि होते. मला वाटले की दोन झाडे आहेत, परंतु ती दोन झाडे एकच होती. तेथे शुद्ध सोने, हे सोने पारदर्शक होते. नदीच्या दोन्ही तीरावर जीवनाचे झाड होते. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो तेथे झाडाच्या फांद्या वाकल्या होत्या. त्याची फळे गौरवी होती. चांदी मिसळलेल्या सोन्यासारखी ती फळे दिसत होती. तेथे सदा वाहणारे झरे आहेत. स्फटिकासारखी नितळ व त्याच्या काठावर हवेत झुलणारी झाडे आहेत. ज्याच्या सावल्या प्रभूने उद्धारलेल्यांसाठी तयार केलेल्या मार्गावर छाया करतात. तेथे विशाल मैदानी प्रदेशांची सौंदर्यपूर्ण टेकड्यात परिणती होते व देवाचे डोंगर त्याची माथी उंच करतात. त्या शांतता प्रदेशात ज्या जिवंत झऱ्याच्या काठावर देवाच्या भक्तांना जे दीर्घकाळ भटकट होते त्यांना कायमचे वस्तीस्थान मिळेल. फुले, फळे आणि जनावरे. मी आणखीन एका ठिकाणी पाहिले की सर्व प्रकारची फुले होती आणि मी जसे एक फूल तोडले ते मोठ्याने म्हणाले, मी कधीच कोमेजणार नाही. पुढे नंतर मी पाहिले की एक उंच गवताचे क्षेत्र पाहिले. ते पाहण्यासाठी खूप गौरवी असे होते. ती जिवंत हिरवळ होती आणि त्यामधून चांदी व सोन्याची आणि सोनेरी किरणे परावर्तित होती, जसे की येशू राजाचे गौरव अभिमानाने दाखवित होते. मग आम्ही निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये पोहोचलो, जेथे सिंह, कोकरू, बिबट्या, लांडगा, गाय हे सर्व एकत्र राहत होते. आम्ही त्यांच्या मधून निघून गेलो. ते अगदी निरतरूपी होत व शांतपणे आमच्या मागे आले. मग आम्ही अरण्यात प्रवेश केला. हे घनदाट अरण्य होते, परंतु तेथे मुळीच अंधकार नव्हता. परंतु सर्वत्र गौरवी प्रकाश होतात. झाडांच्या फांद्या आनंदाने डोके आणि झोके घेत होत्या. त्यांचे डोके उंचावले होते आणि आम्ही म्हणालो, आम्ही या रानात सुरक्षित आहोत आणि या जंगलामध्ये समाधानाने झोपूया. वनातून आम्ही बाहेर पडलो आणि सियोन डोंगराकडे जाऊ लागलो. सियोन डोंगरावर गौरवी मंदिर होते. मंदिराभोवती सुंदर व गौरवी झाडे होती. ते एक अतिशय सुंदर ठिकाण होते. लवंग, डाळिंब, सरू व अंजीर ही सर्व झाडे फळांनी लखडली होती. त्यांच्या फांद्या ओझ्यांनी झुकल्या होत्या. या सर्व सौंदर्यामुळे सर्वत्र देवाचे गौरव खुलले होते आणि मी पाहिले की शुद्ध चांदीचे टेबल अनेक मैल लांबीचे समोर होते. तरीही आमचे डोळे त्याची लांबी मोजू शकत नव्हते. मी पाहिले जीवनाच्या फळांची आणि झाडांची फळे, मांना, बदाम, अंजीर, द्राक्ष, डाळिंब आणि इतर सर्व प्रकारची फळे तेथे होती. मी येशूला विचारले की मी यातील फळ खाऊ का. सार्वकालिक तारुण्याचा उत्साह. सर्वजण कबरेत जसे गेले होते तशाच आकारमानाने कबरेतून बाहेर पडतात. उठलेल्या घोळक्यात आदाम दिसतो. तो सर्वात उंच आहे व त्याचे रूप गौरवशाली आहे. उंचीत तो देवाच्या पुत्राहून किंचितच कमी आहे. नंतरच्या पिढ्यांच्या लोकात व त्यांच्यात फरक स्पष्ट दिसतो. या बाबतीत मानव जातीला झालेला मोठा ऱ्हास दिसून येतो. परंतु सर्वजण सार्वकालिक तारुण्याच्या चैतन्यात टवटवीत असे उठवतात. मानवाने प्रदीर्घ काळ गमावलेल्या एदेन बागेतील जीवनाच्या झाडाचा मार्ग मोकळा करण्यात येईल व त्यामुळे उद्धार पावलेल्यांची वाढ होईल. मलाखी याचा चौथा अध्याय दुसरं वचन. मानवजात पहिल्या गौरवी अवस्थेत होती, तसेच शरीर त्यांना लाभेल. आदामाने अथवा आदामाचे पतन झाले नसते तर आमच्या मानवतेपेक्षा त्यांच्यामध्ये 20% अधिक सामर्थ्य असते. परंतु पतनानंतर मानवाच्या सवयी इतक्या बदलल्या की त्यामुळे त्यांचा इतका ऱ्हास झाला. निसर्ग नियमापासून ते खूप दूर गेलेत. कोणालाही विश्रांतीची गरज असणार नाही किंवा इच्छाही नसेल. देवाच्या सूचना पाळण्यात व त्याच्या नावाचे स्तवन करण्यास कोणालाही थकवा किंवा कंटाळा येणार नाही. आपणा सर्वांमध्ये पहाटेचा ताजेतवाना पण राहील व ही टवटवीत कायम टिकून राहील. ज्ञान मिळवण्याकरिता केलेल्या श्रमाने मन थकणार नाही किंवा शरीर गळून जाणार नाही. सर्व स्वर्ग आरोग्यदायी असेल आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो की तू परत आज आमच्या सोबत बोललेला आहे सिस्टर एलन जी व्हाईट यांच्या लिखाणाच्या द्वारे. प्रभू, जे महान सत्य त्यांनी आम्हा प्रत्येकांच्या समोर सामायिक केलेला आहे, संतांचा वारसा काय आहे, संत म्हणजे कोण आहेत, की जे देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांना स्वर्गीय आनंद कसा मिळणार आहे, की ज्यांनी पापावरती मोहावरती विजय मिळवलेला आहे आणि गौरवशाली प्रभू जेव्हा त्यांना स्वर्गात घेऊन जाईल तर त्या ठिकाणचं वर्णन सिस्टर एलन जी व्हाईट यांनी केलं म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आमच्या मनाचा ताबा तू घेत आम्ही त्या ठिकाणी जावत अशी आमची इच्छा आहे. तर तू आमचा मार्गदर्शक हो आणि परमेश्वर पिता प्रत्येक वाईट गोष्टींपासून तू आमचं संरक्षण तू कर आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.
ओहो 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 आहा 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 अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. हर सुबह नई हर शाम नई हर वक्त सुहाना होगा. सुंदर सनगर एक होगा सुंदर सनगर एक होगा. बहिरे का कान खुलेगा. अंधे की आंख खुलेगी बहिरे का कान खुलेगा. दौड़ेगा जोर से लंगड़ा गूंगा महिमा गाएगा. कोई कष्ट नहीं आंसू भी नहीं बस प्यार ही प्यार होगा. हर सुबह नई हर शाम नई हर वक्त सुहाना होगा. सुंदर सनगर एक होगा सुंदर सनगर एक होगा. किसी का अंत न होगा. हर सुबह नई हर शाम नई हर वक्त सुहाना होगा, सुंदर सनगर तू होगा, सुंदर सनगर तू होगा। ईश्वर ने इस दुनिया से कितना प्रेम किया है, ईश्वर ने इस दुनिया से कितना प्रेम किया है, हिंसा को मुक्ति दिलाने अपना एक पुत्र दिया है, उस पर जो कोई विश्वास करे वो उसी नगर का होगा, हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा, सुंदर सनगर एक होगा, सुंदर सनगर एक होगा, अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा, हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा, सुंदर सनगर एक होगा।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअप द्वारे कळवा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर, तोवर नमस्कार।